आंतरिकरित्या परमार्थ ठसवण्यासाठी अत्यंतिक आवश्यक आहे. तरी देखील जो साधक ध्यानाला बसतो, जो साधक नामस्मरण करतो, अशा साधकाचा बाहेरचा व्यवहार आपोआप सांभाळला जाईल, आपोआप ज्ञानाची लक्षणं त्याच्या ठिकाणी वाढली जातील. अशा प्रकारचा भोळाभाव न धरता ज्ञानाच्या, भक्ताच्या, स्थितप्रज्ञाच्या, दैवी गुणसंपदेच्या अशा पुरुषांची जी वर्णनं भगवद्गीतेमध्ये केलेली आहेत, तर त्याचाही अभ्यास यथाशक्य साधकांनी करायलाच हवा. नाहीतर इकडे नामस्मरण करतो आहे आणि प्रौढी मिळवतो आहे, तर भगवंत म्हणतात की अमानित्व हे ज्ञानाचं लक्षण आहे. मग ते नाम ज्ञानाला पर्यवसायी, ज्ञान देणारं असं होत नाहीये. नुसताच नामस्मरण करतो आहे, भूकंपट्टी करतो आहे. स्वामीजी ती गोष्ट सांगत असत त्या व्यापाऱ्यांची, की तीन भाऊ अत्यंत धार्मिक, तिळे वगैरे लावलेले कापडाचे व्यापारी होते. आणि जेव्हा गिराईक येत असे तेव्हा हात जोडून एक भाऊ त्याचं स्वागत करत असे, गोविंद गोविंद असं म्हणत असे. दुसरा भाऊ कापड देताना राम 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 असं म्हणत असे. आणि तिसरा काउंटरवर पैसे घेत असताना हरी हरी असं म्हणत असे. सर्वांना असं वाटत असे की काय भक्त आहे. कापड व्यवसाय करत असताना देखील आपल्या अंतरीचा भाव भगवत भक्ती यांनी सांभाळलेली आहे. तर जो गोविंद गोविंद असं म्हणत असे, तर तो जो विक्री करणारा भाऊ होता त्याला सावध करत असे की आला अजून एक नारायण आला तुझ्याकडे, पाठवतोय. तो कापड देत असताना नारायण नारायण असं म्हणत असे आणि त्याचे पैसे घेतल्यावर केला व्यवस्थित धारण केलंय, तर पाकिटातलं बरोबर कमी झालेलं आहे, हरी हरी असं तिसरा म्हणत असे. अशा प्रकारच्या नामस्मरणाने काही साधणार नाहीये. संतांनी पुराणांतरी देखील कसंही नाम घेतलं तरी देखील चालेल अशा प्रकारे एक सवलत दिलेली आहे, पण ते गोडी लागण्यापुरतं असं तुम्ही लक्षात घ्या. उभराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठा उठी असं जे म्हणतात, तर तो ते उठा उठी तरलेलं नाहीये, त्याच्या अंगावर वारूळ झालं अशी उदाहरणं आहेत. अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. त्यामुळं अखेर पक्षी म्हणून जर अंगात आले तर भक्त म्हणायचे, गंधावरून नाही, तिळावरून नाही, मुद्रांवरून नाही. संन्यासाची लक्षण आहे, कपडे बदलल्यामुळे संन्यासी होऊ शकत नाही. जो संकल्पापासून वेगळा झाला तो भगवद्गीतेचा संन्यासी आहे, ज्यांनी कपडे बदलले तो भगवद्गीतेचा संन्यासी नाही. मध्यंतरी माझा एक मित्र कुठल्या एखाद्या ठिकाणी गेला, तिथं त्याचे कपडे बदलण्यात आले, त्याचं नाव बदलण्यात आलं. मी म्हटलं बहुतेक याला ज्ञान झालेलं दिसतंय, कारण एवढं सगळं बदललं. रामकृष्ण म्हणत असत, जर कलकत्त्यात पोट दुखतंय म्हणून वाराणसीला जाऊन राहिला तर पोट बरोबर घेऊन जाणार, तर वाराणसीला गेल्यामुळे पोटदुखी थोडी थांबणार आहे. तसे जे काही गुण अवगुण आहेत, तर ते कुठूनही कुठं गेलात तरी तुमच्या बरोबर येणार आहे. म्हणून गुणांचं संवर्धन, गुणांचं जोपासन हा खरा परमार्थ आहे. आणि आपण जो परमार्थ करतो, तर त्या परमार्थामध्ये देखील, म्हणजे ध्यान करत असताना ध्यानानंतर देखील, आपल्या ठिकाणी हे गुण कसे वस्ती करून राहिलेले आहेत, येत आहेत की नाही, याची साधकाने तपासणी करणं आवश्यक आहे. याच कारण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ असे जे दोन विभाग इथं सांगितलेले आहेत स्पष्टपणाने असणारे,
आणि इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम किती अभिधीयते, हे ते शरीर आहे याला क्षेत्र असं म्हणतात. तर जर मानाची हौस असेल तर अशा प्रकारचा मान कोणाचा पुरवला जाणार आहे, तर क्षेत्राचा पुरवला जाणार आहे. क्षेत्रज्ञाचा मान करण्याची सोय नाही, तुम्ही क्षेत्रज्ञाला नमस्कार देखील करू शकत नाही. संतांच्या पायावर डोकं आपण ठेवतो, रमण महर्षी म्हणत असत की काठीवर काठी पडली, त्यांनी काय होणार आहे पायावर डोकं ठेवून. जो निर्गुण निराकार अचिंत्य अव्यक्त असा परमात्मा आहे त्याला नमस्कार करण्याची सोय नाही, त्याला जाणण्याची सोय आहे, त्याच्याशी एकरूप होण्याची सोय आहे, त्याला नमस्कार करता येत नाही. नमस्काराचा जो विधी आहे तो आपल्या ठिकाणी नम्रता येण्यासाठी आहे, बाकी काहीच नाही. तुम्ही संतांकडे गेलात आणि नमस्कार केला नाही तरी काही फरक पडणार नाही, संतांना काही नमस्कार नकोय. आणि जर हे वर्म समजलं, अशा प्रकारचं वर्म समजलं, आपला जो क्षेत्रज्ञ आहे त्या क्षेत्रज्ञाशी एकरूपता साधायची आहे, हे जर वर्म समजलं तर नमस्काराची गरजच नाही. पण नमस्कार केल्याखेरीज हे वर्म समजत नाही म्हणून नम्रतेचं महात्म्य सांगितलेलं आहे. सद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, त्यांना प्रणिपात करून परिप्रश्न विचारून आणि सेवा करून त्या ज्ञानाचा उपदेश त्यांच्याकडून घ्यावा असं म्हटलेलं आहे. म्हणून क्षेत्रापासून जो क्षेत्रज्ञ वेगळा आहे तो जर कायम वेगळा ठेवायचा असेल, ध्यानाच्या वेळेला आयडेंटिफाय झाला, लक्षात आला, समजला, क्षण दोन क्षण चार क्षण जीवाला आपण शिवस्वरूप आहोत असा बोध झाला, क्षेत्रज्ञाचा बोध झाला, आता या बोधामध्ये टिकायचं कसं? ध्यानातून उठल्यानंतर पुन्हा प्रकृतीवर जेव्हा येतो, पुन्हा दार उघडून जगामध्ये येतो, तेव्हा प्रकृती आणि प्रकृती यांचा संघर्ष होईल. एक प्रकृती दुसऱ्या प्रकृतीचा द्वेष करेल, मत्सर करेल, आकर्षिली जाईल, प्रेम करेल, अनेक प्रकारचे भाव निर्माण होतील आणि हे सर्व भाव क्षेत्रांच्या संबंधीचे असतील. आपण क्षेत्रज्ञ आत्मा आहोत हा भाव जर टिकून ठेवायचा असेल तर भगवंत असं म्हणतात की अमानित्वम या गुणाचा अभ्यास करायला हवा. आणि जो ज्ञानी आहे तो ज्ञानी अमानित्व या स्थितीवर असतो, कारण मानित्वामुळे हा भाव बिघडतो. मान देहाचा होऊ शकतो, तसंच अदंभित्व याची देखील स्थिती आहे. माझे असं ते पण लोको नामरूप हारोपो म्हणजे धडे वासिपो भूत जात ऐसी जयाची नवसिये जो नित्य एकांता जातू जाये नामेची जो जिये विजनाचे ही वायू आणि तया पडे गगनेची बोलो आवडे जीवे प्राणे झाडे पडी यंती जया किंबहुना ऐसी चिन्हे जया देखसी जाण तया ज्ञानेशी सेज जाहली पै अमानित्व पुरुषी ते जाणावे इही मिशी आता अदंभाची या ओळखीसी सौरसू देवो. आता अदंभ म्हणजे काय, त्याची जी ओळखण आहे त्याचा प्रसाद मी तुम्हाला देतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्याचा अभिप्राय काय आहे ते मी तुम्हाला सांगतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्याच्या ठिकाणी मानित्वाची अत्यंत गोडी आहे, हौस आहे ज्याला, तर त्याच्याच ठिकाणी दंभित्व देखील मिरवण्याची आवड असते. मानित्व आणि दंभित्व हे एकमेकांपासून वेगळे काढता येणार नाही. आपले जे नाहीत असे गुण दाखवले, आपल्यापाशी सत्ता नाही सत्ता दाखवणं, गुण नाही गुण दाखवण्याचा प्रयत्न करणं, आपल्यापाशी जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करणं हे दंभाचं लक्षण आहे. एक असताना दुसरं दाखवण्याचा प्रयत्न करणं, दंभाचा
खूप आश्रय समाजामध्ये घेतला जातो, खूप आश्रय. आपलं जीवन मानित्वानी आणि गंभीरत्वानी जवळपास पुरेपूर भरून गेलेलं असं आहे. लग्न समारंभ जर तुम्ही पाहिले तर दंभाचा बाजार जो वेगळ्या वेगळ्या कॉन्फरन्सेस जर पाहिल्या आम्ही तर दंभाचा बाजार जरा म्हणतो मोठमोठे सांस्कृतिक समारंभ जर पाहिले तर दंभाचा बाजार जरा म्हणतो अशी परिस्थिती असते. आपल्यापाशी जे आहे त्याच्यापेक्षाही अधिक काही दाखवलं. मी मध्ये एका नाटकाला गेलेलो होतो, तेव्हा मी पाहिलं तर प्रत्येक जण म्हणजे आपल्याला अशा प्रकारची एक सोसायटी असते हे देखील माहीतच नाही. प्रत्येक जण काही विशिष्ट भावाने विशिष्ट डौलाने डाम डौलाने असा तिथं आलेला होता. जणू आपल्या स्वतःला रॉयल फॅमिलीतले समजावेत असे सगळे लोक तिथं वर्तन करत होते. मला मोठं आश्चर्य वाटलं, काही ओळखीची देखील मंडळी होती, मी जाणत होतो त्यांना. एरवीचं त्यांचं दर्शन आणि तिथं असणारे ते याच्यात फार मोठा अंतर होतो. आणि हा जो दंभ आहे हा दंभ आपल्यापाशी काहीही कमी नाही अशा प्रकारची म्हटलं तर विकृती देखील म्हणता येईल किंवा न्यूनगंड देखील म्हणता येईल. त्यापोटी या सगळ्या गोष्टी केल्या जातात, बाकी दुसरं तिसरं काहीही नाही. आपणही काहीतरी आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न. परमार्थियांच्या ठिकाणी देखील हा दंभ भरपूर भरून राहिलेला असतो. प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी काही एक समारंभ असेल त्या ठिकाणी अशा प्रकारचा एक दंभ असतो. कधी कधी परमार्थियांच्या ठिकाणी देखील असतो असं मी विधान करेन, कारण सरसगट सगळे परमार्थी याच्यात घेता येणार नाही. पण ज्या ज्या ठिकाणी म्हणून काहीतरी मिळवलं जात आहे त्या ठिकाणी निश्चितपणाने दंभ आहे असं समजायला काही हरकत नाही. एकदा मी एका महाराजांना आपल्या कार्यक्रमासाठी म्हणून आणण्याच्या व्यवस्थेमध्ये त्यांच्या घरी गेलो, त्यांचं आवरायचं राहिलेलं होतं ते सगळं, तोपर्यंत मी बसून राहिलो. कार्यक्रमाच्या करता ते आधी वेळेवरी आले आणि तिथं बाहेर पडल्यानंतर दारातून बाहेर पडल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की ती एक विशिष्ट मण्यांची माळ ते जी घालत होते तर ती घरीच राहिली. पुन्हा कुणी म्हणलं ती मण्यांची माळ त्यांनी घातली अशी शर्टाच्या बाहेर दिसेल अशी घातली. परत त्यांच्या असं लक्षात आलं की सोनेरी काडीचा चष्मा आपण घालायचं विसरलो, म्हणून पुन्हा घरात गेले आणि सोनेरी काडीचा चष्मा घालून आले आणि एक अंगठी घालून आले. एका समारंभामध्ये काही संत म्हणून प्रख्यात असणारी मंडळी भाषण करत होती. तर मी एका महाराजांकडून असं ऐकलं की ध्यानाच्या अत्यंत उत्कट स्थितीमध्ये सहजच आसन इतक्या उंच जात असं म्हणाले, इतक्या उंच. नंतर मग ते सर्वांनी चहा पाणी वगैरे अशा याच्याकरता सर्वांना एकत्र बसवलेलं होतं. मी त्यांना म्हटलं की तुम्ही त्या आसनांविषयी काय बरं सांगितलं, ते इतकं आसन उंच जातं की तुम्ही काय सांगितलं. तर ते म्हणाले की लोकांना परमार्थाची आवड नसते असं काही सांगितलं म्हणजे मग आपल्याला जे सांगायचं ते चांगल्या रीतीने ठसतं असं म्हणाले. पण तिथे मात्र बोलताना त्यांनी असं सांगितलं नाही. त्याच्याऐवजी जर असं म्हणाले असते तर की आंतरिक गुण वाढणं म्हणजे परमार्थ आहे, तुम्ही अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका असं सांगायला काय हरकत होती. पण तिथं म्हणाले की इथून इथं आसन गेलं पाहिजे असं त्यांनी दाखवलं. एका पारमार्थिक व्यासपीठावर वक्त्यांची देखील एकमेकांमध्ये चढावण मी पाहिलेली आहे. त्या कार्यक्रमामध्ये मला बोलायला सांगितलं, टिळक स्मारक मंदिरामध्ये कार्यक्रम होता, तर मी म्हटलं की मी ते बोलण्यासाठी आलेलो नाही, मी शेवटपर्यंत बोललो नाही. तिथून जाताना ते म्हणाले की शेवटी तुम्ही बोलला नाही ते नाहीतच. त्यामुळे मी असं कुटकुटत बाहेर पडलो की खरं म्हणजे तुम्हीच काही बोलणार नाही, कारण जे बोलणं चाललेलं होतं तर ते बोलणं ऐकवणार देखील नाही, इतकी निराशी वागवणार असं बोलणं. आता इलेक्शनचा काळ आलेला आहे, माझ्याशी खात्री आहे की तुम्ही फारसे पेपर वाचत नसाल, मी तर वाचत नाहीये. ओडिशामध्ये अमुक सीट कोणाला मिळणार आहे हे तुम्हाला काय करायचं आहे, जर वाचत असाल तर वाचू नका. गुजरातमध्ये अमुक मतदारसंघात कोणाची सरशी आहे आणि ते सगळं शेवटी आधांतरी लिहिलेलं असतं, बघूया काय होतं ते, असा शेवट केलेला जर असतो तर वाचू नका. त्यांच्यातली भाषण ऐका, एखाद्याला पहा, पुरेपूर दंभ कसा दृढ राहिलेला आहे ते तुम्हाला लक्षात येईल. अशा प्रकारचा दंभ कशाकरता वापरला जातो, नसलेले गुण आहेत असं दाखवलं, नसलेली संपत्ती आहे असं दाखवलं तर कदाचित मान मिळेल, एवढाच हेतू शेवटी मानित्वाकडे जाईल. हा दुरे निदान व्हावा असं तरी व्हावं, एवढा एकच हेतू असतो. चर्चा मंडळ म्हणून जो प्रकार आहे त्याच्यामध्ये देखील दंभ असा भरपूर दिसतो. न वाचलेल्या पुस्तकांची म्हणजे कधी कधी पुस्तकच नसतील त्याचे रेफरन्सेस देऊन लोक बोलतात. माझ्या वाचनात असं असं आलेलं आहे म्हणून बिनभोगपणाने सांगत राहतात. बुद्धिवैभवाचा देखील दंभ मिरवण्याची अशी एक आवड हौस अशी लोकांना असते आणि याच्यातून काही जर होत असेल तर एक वखवख वाढणं याच्याखेरीज दुसरं काहीही होत नाही. म्हणून तर अदंभित्व हे ज्ञानाचं लक्षण सांगितलेलं आहे. जर खऱ्या अर्थाने शांती मिळायची असेल, खऱ्या अर्थाने समाधान मिळायचं असेल, दंभ किंवा दंभाचं जे आचरण आहे ते आचरण जसं नसलेलं आहे म्हणून दाखवणं, तसं असलेलं सोडून देणं, लोकांच्या भीती पोटी हसतील या कारणापोटी, तर यालाही उलट्या बाजूने विरुद्ध अर्थाने दंभ असं म्हणता येऊ शकतं. म्हणजे सद्वर्तनी आहे, सदाचारी आहे. पण मित्रमंडळी काय म्हणतील, जाऊ दे एवढा प्रसंग तर निभावून घेऊ म्हणून मित्र म्हणाले म्हणून दोन तीन सिगारेटचे झोके मारले. एवढी त्याला सिगारेट ओढायची नाही, पण लोकांना तोंड देता येत नाहीये. लोक हसतील अशी भावना आहे हेही वर्तन तितकंसं चांगलं नाही, कारण याच्यामध्ये देखील देहाचा अपमान होईल
माझा अपमान होईल तो कुठेतरी टाळावा, हा प्रसंग कसा तरी ओढून काढावा अशीच इच्छा असते. साधक आपल्या साधकाचा आचार देखील सोडून देतात. चार चौघांमध्ये चार चौघांसारखं असं बोलून रिकामे होतात. असे साधक आत्मदर्शनाकरता प्रयत्न करणारे असे निश्चित नसतील. सात्विक कर्मणूक म्हणून केवळ येतील, पण जो आपल्या स्वतःवर प्रयोगशील आहे असा मनुष्य अशा भरीला कधीही पडणार नाही. यालाही उलट बाजूनी दंभ असं म्हणायला काही हरकत नाही. माझ्या माहितीचा माझा मित्रच आहे, पार्टीमध्ये नॉनव्हेज ड्रिंक्स या सगळ्या गोष्टी तो करतो आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी त्याला वेळ नसतो. सगळीकडे पूजा वगैरे करतो, सत्यनारायणाच्या पूजा करतो. त्याचं एक तत्वज्ञान आहे, त्या ठिकाणी मनापासून ते करायचं, या ठिकाणी मनापासून हे करायचं. पूजा वगैरे देखील तिथं सगळं एकदम उत्तम. वडिलांपासून शिकलेलो आहे मी, आमचे वडील भिक्षुक होते, त्यांचे वडील भिक्षुक होते, परंपरागत आहे. आता त्याला गरज नाही आहे, त्याची बायको नोकरीला आहे इन्शुरन्स कंपनीमध्ये, हा स्वतः नोकरीला आहे बँकेमध्ये. म्हणजे महिन्यासाठी 30,000 रुपये दोघांचा मिळून किमान 35,000 रुपये असा पगार त्यांच्या घरात येतो. गरज नाहीये जास्त येत असेल, पण 35,000 तरी येतो. असं सगळं असताना मग मी त्याला म्हणलं, मग भिक्षुकी कशा करता करतो? आहे आपलं परंपरागत ते कसं सोडायचं म्हणून भिक्षुकी करतो, मग तू हे कशाला करतो? त्यांनी सांगितलेलं उत्तर तुम्हाला सांगत नाही. माणूस भिंगी असतो, अशा प्रकारच्या दंभामुळं मनुष्याचं कुठंच नाही, इकडेही नाही आणि इकडेही नाही, ठामपणाने काहीच नाही असं वर्तन होतं. आणि अशा वर्तनाने त्याची पर्सनॅलिटी देखील, व्यक्तिमत्व देखील जणू दुभंगल्यासारखं होतं. ज्याला स्प्लिट पर्सनॅलिटी असं म्हणतात, गांभीर मनुष्याची पर्सनॅलिटी स्प्लिट अशी असते, परंतु विभागलेली पर्सनॅलिटी असते. कुठेतरी एक चेहरा आणि कुठेतरी एक चेहरा, एक वेळ अशी आलेखेरीज राहत नाही की कुठल्या तरी एका चेहऱ्याचा त्रास व्हायला लागतो, मानसिक त्रास सुरू व्हायला लागतो. ज्ञान तर बाजूलाच राहून दे, ज्या कारणाकरता करत होता, समाजात आपलं सगळं ठीकठाक असावं म्हणून करत होता, ते देखील राहत नाही. म्हणून तो दांभिकता जपून ठेवणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. स्वरूपानंदांचे कपडे धुण्याची सेवा, आपले इथे येणाऱ्या एका साधिका, एक साधिका त्यांना 4 दिवस करायला मिळाले, 4 दिवस. तर पहिल्या 2 दिवसातच त्यांच्या असं लक्षात आलं की यांच्या कपड्यांना सुगंध येतो असं लक्षात आलं. तिसऱ्या दिवशी त्यांना ते कन्फर्म झालं. त्यांनी सगळ्यांना सांगितलं की स्वामीजींच्या बदललेल्या कपड्यांना एक प्रकारे सुगंध येत असतो, म्हणजे तेवढी महान विभूती सुगंध येतो कपड्यांना. चौथ्या दिवशी कपडे धुवून आणले त्यांनी, आदल्या दिवशीच्या घड्या तिथं ठेवत असताना स्वरूपानंदांनी बाजूला ठेवलेला पावडरचा डबा त्यांना दाखवला. तिथं कोकणातल्या हवेमध्ये खूप घाम येतो ना, आणि मी सारखा पडून असतो, त्यामुळं तो पडून असला आणि घाम येत असला की त्वचा उडवून मिळते. म्हणून मी प्रत्येक वेळेला ते दिवसातून 3 कपडे बदलायचे, या कारणाकरता घामाकरता.
कपडे मी जेव्हा बदलतो तेव्हा पावडर अंगाला लावतो तर त्याचा सुगंध माझ्या कपड्यांना येतो. त्या पावडरच्या डब्याचा सुगंध त्यांना घ्यायला सांगितला. त्याच्यामुळे हीच कीर्ती ना की यांच्या कपड्यांना सुगंध येतो. यांनी फक्त गप्प बसायचं, बाकी काही करायचं. लोक कीर्ती वाढवायला तयार होत, तुम्ही फक्त गप्प बसायचं. एका ठिकाणी मी गेलो, त्यांनी मला विचारलं की माझं कुठंच काही स्थिर स्थावर होत नाही वगैरे. मी म्हटलं की या बाबतीत मला काही कळत नाही. मला जे साधक घेऊन गेले ते तर ते वयाने ज्येष्ठ, ते बाहेर पडल्यावर म्हणाले की असं त्याच्यात सांगायचं होतं. म्हणजे त्यांना असं वाटलं की मला याच्यातलं काही कळत नाही असं म्हटल्यानंतर त्यांच्या दृष्टिकोनातून, ज्यांच्या घरी मी गेलेलो होतो त्यांच्या दृष्टिकोनातून मी किती खाली आलो असं त्यांना म्हणायचं. ते मला जरूर ट्रेंड करत होते की स्वामीजींचे उत्तराधिकारी म्हणून आम्ही तुम्हाला घेऊन गेलो आणि तुम्ही असं कशाला म्हणायचं की मला त्याच्यातलं काही कळत. अशा प्रकारची मंडळी मी त्यांना म्हटलं, अशा प्रकारची मंडळी जर गोळा व्हायला लागली माझ्या भोवती, कारण जर काही सांगितलं तर योगायोगानी 50% बरोबर यायची शक्यता असते. योगायोगानी कळत नसताना देखील 40%, 30% तरी देखील ते मोठा प्रचार करतात. आणि कोणत्या प्रकारची मंडळी माझ्या अवतीभोवती जमा होती याची जरा कल्पना करून पाहत होते. मला चांगल्या साधकांसमोर परमार्थ सांगायचा आहे, मला चांगला साधक मला टाळेल, मला असं करता येणार नाही. म्हणून अदंभित्व ही जी गोष्ट आहे हे व्रत आहे. हे व्रत अशा करता आहे, एक म्हणजे आपण जो परमार्थ करतो त्या परमार्थाचा कस बाहेरच्या जीवनामध्ये जर लागायचा असेल तर अदंभित्व आम्हाला लागणार. जर दंभ युक्त आचरण असेल तर कधी ना कधी तरी उघड पडेल असं कसं मी. आणि उघड जरी पडलं नाही तरी देखील हा सगळा दंभ क्षेत्राच्या कारणाकरता असेल, क्षेत्रज्ञाच्या कारणाकरता नसेल. असं असल्यामुळं साधू संत याबाबत फार जपून असतात, फार दक्षता घेत असतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी अदंभित्व ऐसे, लोभी असे, मनच ऐसे, जीवू जावो तरी मुमसे, हेदीला ठावो. गमत म्हणून तुम्हाला सांगतो की संत कशा रीतीने सावध करत असतात. तुमच्या ऑफिसमधल्या माझ्या एका मित्राला कॅन्सर झालेला होता आणि त्याचा माझ्यावर फारच विश्वास होता. त्याची अशी इच्छा होती की मी त्याला भेटायला यावं. सूर्या हॉस्पिटलमध्ये तो ऍडमिट होता आणि मी त्याला भेटायला गेलो. नुकतंच ऑपरेशन झालेलं होतं, 2 दिवस झालेले होते. खूप प्रेमाने ते मला बरेच 7-8 वर्ष त्याच्याबरोबर मी काम केलेलं असल्यामुळं प्रेमाने मी त्याच्या कपाळावर हात ठेवला. त्यांनी डोळे उघडले, पुन्हा बंद केले, थोड्या वेळ हात काढला तर त्यांनी डोळे उघडले आणि मला पुन्हा हात ठेवेल असं म्हणायला लागले. मला काही कळे ना की हा असं का म्हणतोय. त्याच्यानंतर 4 दिवसांनी पुन्हा निरोप आला की वजन अनुभव येऊन जा. पुन्हा मी गेलो हॉस्पिटलमध्ये, तेव्हा मला त्याच्या बायकोने असं सांगितलं की तुम्ही त्याच्या कपाळावर जेव्हा हात ठेवला तेव्हा मृत्युंजय महामंत्र त्यांच्या घरी काय त्याचं हे चालू होतं, अनुष्ठान चालू होतं, तर तो त्याला ऐकायला यायला लागला. तुम्ही हात ठेवल्याबरोबर त्याला तो मंत्र घडाघडा ऐकू यायला लागला. त्यामुळे त्याला खूप बरं वाटलं, आपण याच्यातून वाचणार असं त्याला वाटलं. तो वाचला त्याच्यातून. मग नंतर तो फेशियल त्याचं जे फारच हे खराब झालेलं होतं, त्यामुळे त्यांनी काहीतरी ते हल्ली काय प्लास्टिक सर्जरी करून घेतात. त्याच्यात तो गेला, कॅन्सरमध्ये वाचला. तर मला आश्चर्य वाटलं, मी आपलं सहज त्याच्या डोक्यावर कपाळावर हात ठेवला आणि मला तेव्हा स्वामीजींनी नुकतंच हे उत्तराधिकार दिलेले होते. न कळत असं वाटलं की हे काय काय असेल कोण जाणे असं म्हणून मी ते स्वामीजींना सांगितलं. तर ते म्हणाले की पुन्हा म्हणजे अशा प्रकारे कोणी इच्छा व्यक्त केली म्हणून कोणाच्या डोक्यावर वगैरे अशा तऱ्हेने हात तू ठेवू नकोस. अंगातून एक शक्ती खेळत असते, ती शक्ती जरी खरी असली तरी देखील जाणून बुजून आपण त्या शक्तीचा प्रयोग करायचा नाही. तर मी स्वामीजींना म्हटलं की मला कल्पनाही नव्हती की असं काही घडेल. ते म्हणाले की जे काही घडलं त्याचा फार विचार करू नकोस, हे सामर्थ्य तुझं नाही, हे सामर्थ्य परंपरेतून आलेलं असं सामर्थ्य आहे. आणि तुम्ही आजारी असला तरी देखील आपण भगवंताकडं त्याच्या कल्याणाची अशी प्रार्थना करावी. हा वाचावा, हा मरावा, अशा अशा प्रकारे आपण मरावा नाही पण हा वाचावा अशा प्रकारे आपण त्याच्यासंबंधी काही करू नये असं स्वामीजी मला म्हणाले. खूप महत्वाची गोष्ट होती. जर अशा प्रकारचा भाव मनामध्ये निर्माण झाला की आपण काही करतो तर आपल्या जवळची शक्ती देखील निघून जाते आणि दंभ मात्र शिल्लक राहतो. गोंदवलेकर महाराजांनी काशीच्या वाराणसीच्या घाटावर एका मृत व्यक्तीला उठवलं अशी एक कथा आहे. महाराजांना त्याच्याबद्दल जेव्हा विचारलं नंतर कोणी तेव्हा म्हणाले की ते कसं काय झालं मला काही माहित नाही, हे काही मी केलं नाही, हे माझं सामर्थ्य नाही. नाहीतर माझा मुलगा गेला तेव्हा नसतं की मी त्याला जिवंत केला, माझी बायको गेली तेव्हा नसतं की मी तिला जिवंत केली, हे माझं सामर्थ्य नाही. जर काही घडलं असेल तर त्या जीवाच्या प्रारब्धाने ते घडलं. पण जे संत दंभित्वापासून कसे दूर राहतात हे या उदाहरणावरून लक्षात येतं. स्वामीजींनी जे मला सांगितलं त्याच्यावरून हे लक्षात येतं की कशा रीतीने आपण दूर राहायला पाहिजे, आपण विचार जरी करायचा झाला तरी कसा करायला पाहिजे. तया तरी किरीटी पडीलाही प्राण संकटी, तरी सुकृत न प्रकटी अंगे बोले. प्राण संकट जरी निर्माण झालं तरी देखील आपण जे काही सुकृत केलेलं असेल ते देह चेष्टेने देखील बोलत नाही, खाणापुणा करून देखील बोलत नाही. जे काही पुण्य वगैरे केलेलं असेल न जाणं दंभ स्पर्श करेल म्हणून तो या संबंधी बोलतच नाही. खडाने आला पान्हा पळवी जेवी अर्जुना, का लपवी पंड्यांगना वडील म्हण. खोडकर अशी गाय जर दूध काढायला गेलं तर जसं पान्ह चरून ठेवते देत नाही, लाथा मारते, पळते, इकडं तिकडं जाते. का लपवी पंड्यांगना वडील म्हण, किंवा वेश्या वाईट चालीची स्त्री आपलं वडील पण कायम झाकून ठेवण्याचा असा प्रयत्न करतात. आढू आतुडे आडवी मग आढ्यता देवी हारवी. चोरांनी एखादा धनाढ्य माणसाला जंगलामध्ये एकटा घेरला
तर आपण खूप धनाढ्य आहोत ही गोष्ट तो तशी लपवून ठेवतो, कारण ती जर प्रगट केली तर त्याच्या जीवावरच देते. तसंच जीवाभावाप्रमाणे परमार्थाला, आपल्या स्वतःच्या परमार्थाला जपणारा मनुष्य दंभापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. ना तरी कुळवधू लपवी आवे वाते, नाना कृषी वळू आपुले, पांघुरवी पेरिले. शेतकरी जसं पेरतात आणि त्याच्यावर माती पसरून टाकतात, ते पांघून टाकतात. तैसे झाकी निपजले दान पुण्य, तसं जे काही दान पुण्य झालेलं असेल तर तो ते झाकून टाकतो आणि ते प्रगट व्हावं अशी इच्छा असते तेव्हा दंभ ज्ञानाच्या विरोधी. ज्ञानाचा आणि त्याचा काहीही संबंध नाही. जो असं म्हणतो की मी जे पुण्य केलं त्या पुण्याचा उल्लेख व्हावा, मी जे दान केलं त्या दानाचा उल्लेख व्हावा, तो ज्ञानापासून काही कोस दूर. नाना कृषी वळू आपुले, पांघुरवी पेरिले, तैसे झाकी निपजले दान पुण्य. कारण दान पुण्याने चित्त शुद्धी होणार असते आणि शुद्ध चित्तामध्ये परमात्म्याचा आविर्भाव होत असतो. इथं चित्तातच जर अशुद्धता निर्माण झाली तर जे दिसायला पाहिजे त्याच्यापेक्षा विपरीत जग दिसायला सुरुवात होते. सज्जनाचा दुर्जन दिसायला लागतो, आपल्या स्वतःलाच महत्व येऊन जातं. आणि हे महत्व जर आलं नाही, अशा प्रकारचं जर महत्व दिलं नाही, तर मग संत तो संत नाही, सज्जन तो सज्जन नाही असं होऊन जात. वरी वरी देहो न पूजी, वरवर देहाची उपासना करत नाही. देह न पूजी म्हणजे मी याच्यावर फार काही बोलत नाही. लोकाचे न रंजी, स्वधर्म वाघ भजी बांधव येणे. वरवर देह पुसायचा म्हणजे आपण चांगल्यात चांगलं दिसावं असा प्रयत्न करा. या सगळ्याचा आधार देहबुद्धी हा असतो, दुसरा कोणताही आधार नसतो. आणि याही कल्पना असतात, एकाने केलं तर आपण मागं पडू, म्हणून आपणही तेच करायचं. अशा प्रकारे देहाचं पूजन वरवर चालू असतं, कपड्यांमुळं, अलंकारांमुळं, अनेक प्रकारच्या आभूषणांमुळं, कित्येक गोष्टींमुळं. सगळा ज्याला फुगवटा, खोटा फुगवटा असं ज्याला म्हणू अशा गोष्टी. वरी वरी देहो न पूजी, लोकाते न रंजी. लौकिक संपादन व्हावा म्हणून लोकांचं रंजन करायचं, करमणूक करायची, आपल्याला मोठेपणा यावा म्हणून लोकांची करमणूक करायची, ही साधकाची लक्षणं आहेत. आणि ही आपल्या पुरती पहा, ही लक्षणं पाहत असताना आणि कोणाला डोळ्यासमोर आठवू नका, कारण त्याकरता आपण हे ऐकत नाहीये. स्वधर्म वाघ्वजी बांधव येणे आणि स्वधर्माचा डंका आपल्या बोलण्याने सर्वत्र पिटावा असं त्याला वाटतच नाही. परोपकारू न बोले, न निरमी अभ्यास दिले, न शके विपू जोडले स्थितीसाठी. शरीर भोगाकडे पाहता कृपणू आवडे. एरवी धर्मविषयी थोडे बहुन म्हणे. स्वतःच्या शरीर धर्माकडे जर पाहायचं झालं तर कृपण जसा राहील, कंजूष मनुष्य जसा राहील, तसा कमीत कमी सुविधांमध्ये राहण्याचा जो अभ्यास करतो. शरीर भोगाकडे पाहता कृपणू आवडे, कंजूष मनुष्य, नको पैसे खर्च करायला. म्हणून ज्या पद्धतीने पैसे वाचवण्यासाठी म्हणून साधेपणाने राही, तसा हा पारमार्थिक कारणासाठी साधेपणाने राहू इच्छितो. शरीर भोगाकडे पाहता कृपणू आवडे तेथे धर्मविषयी थोडे बोलू शकले, पण देवधर्माविषयी खर्च करत असताना थोडं बहुत म्हणत नाही, हवं ते मनाला येईल ते चाहेल ते देऊन टाकलं। घरी दिसे साकड तेहींची आयती रोड, तरी दानी जया होड सुरत दिसी। घरी अत्यंत साकड म्हणजे टंचाई संकट कमतरता अशी असताना सर्वांची कमतरता, पण आदरातिथ्यामध्ये अत्यंत पुढे। घरी दिसे साकड देहींची आयती रोड, आणि एकूण साध्या राहणीमानामुळं आणि भोगांकडे देखील फार दुर्लक्ष करून असं राहिल्यामुळं तो रोडका असा दिसतो आहे, बारीक असा दिसतो आहे। तरी दानी जया होल सुरत दिवशी कल्पवृक्षाची देखील पैक लावून जो दान धर्म करेल, इंदहुना स्वधर्मी करून।